1999 रोजी 10 मार्चला मराठी सारस्वतातला एक वटवृक्ष कुसुमाग्रज नावाचा अनंताच्या प्रवासाला निघून गेला. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की 14 विद्या 64 कला इवलेसे पंख स्पर्शू कसे सकला. माझं जीवन इतकं छोटं आहे की ह्या सगळ्या 64 कलांना स्पर्श करता करता मी संपून जाणार आहे, आणि म्हणूनच त्या 64 कलातली एक कला जर आपल्याला यायची असेल तर त्याच्या पाठीमागे किती लागावं लागतं, किती आत्मविश्वास पाहिजे ती एक कला सादर करताना. कारण कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की एकदा घरातलं रेशन संपलं तेव्हा रद्दी विकायला काढली, एकदा घरातलं रेशन संपलं तेव्हा रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसून म्हणालीस की ह्यात तुमच्या कवितांचे कागद घालू का तेवढंच वजन वाढेल. तेव्हा मी म्हणालो की जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तेव्हा मी म्हणालो की जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये अनपेक्षित आसवं तरारली आणि तू म्हणालीस मी तर नाहीच पण काळ सुद्धा ते काम कधीही करणार नाही. काळाच्या कसोटीवरती टिकून राहणारी कविता कुसुमाग्रजांनी केली. अशा ह्या कुसुमाग्रजींच्या कवितेला यशवंत देवांनी संगीतबद्ध केलं. तेच गीत आता श्रीधर फडके सादर करतायत. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही.
काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे, माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे, पण पाकळी तयाची पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज, नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज, परी अक्षरांचा संग परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायचे